ನಿತಾಯಿ ಗೌ ಪ್ರೇಮಾನಂದೇ ಸಮವೇತ ಭಕ್ತ ವೃಂದ ಕೀ ಜಯ ಸಮವೇತ ಭಕ್ತ ವೃಂದ ಕೀ ಜಯ ಸಮವೇತ ಭಕ್ತ ವೃಂದ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಾಥ ಬಲದೇವ್ ಸುಭದ್ರ ಮಹೀ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗೌರ ನಿತಾಯಿ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ರಾಧಾ ಗೋವಿಂದ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ವೃಂದಾವನ್ ಧಾಮ್ ಕೀ ಜಯ ನವದ್ವೀಪ್ ಮಾಯಾಪುರ್ ಧಾಮ್ ಕೀ ಜಯ ಗಂಗಾಮಯಿ ಕೀ ಜಯ ಯಮುನಾಮಯಿ ಕೀ ಜಯ ತುಳಸಿ ದೇವಿ ಕೀ ಜಯ ಭಕ್ತಿ ದೇವಿ ಕೀ ಜಯ ಯುಗ ಧರ್ಮ ಹರಿನಾಮ ಸಂಕೀರ್ತನ ಕೀ ಜಯ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಮಹಾಮಂತ್ರ ಕೀ ತಾಯಿ ಗೌರ ಪ್ರೇಮಾನಂದಿ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ರಾಧೇ ಶ್ಯಾಮ್ ಹರಿ ಬೋಲ್ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಬೋಲಾಯ್ತು ನಾ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ತಪ್ತ ಕಾಂಚನ ಗೌರಾಂಗೀ ರಾಧೇ ವೃಂದಾವನೇಶ್ವರೀ ವೃಷಭಾನುಸುತೆ ದೇವೀ ಪ್ರಣಮಾಮಿ ಹರಿಪ್ರಿಯೇ ಪ್ರಣಮಾಮಿ ಹರಿಪ್ರಿಯೇ ಪ್ರಣಮಾಮಿ ಹರಿಪ್ರಿಯೇ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಕರುಣಾ ಸಿಂಧು ಬಂಧು ಜಗತ್ಪತೆ ಗೋಪೇಶ ಗೋಪಿಕಾ ಕಾಂತ ರಾಧಾಕಾಂತ ನಮೋಸ್ತುತೇ ರಾಧಾಕಾಂತ ನಮೋಸ್ತುತೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಹರಿ ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಜಯ ಹೋ अनेक दिवस झूम वरून हा सत्संग भवन बघत बघत असे मनात रोज तीव्र इच्छा होती कधीतरी जाऊ इथे आणि कथा करू अशी मनामध्ये रोजची इच्छा होती. मग त्यांना मी ती बोलून दाखवले. नाव काय दिलं याला?
हरे कृष्ण सत्संग भवन.
हरे कृष्ण सत्संग भवन की वृंदावन धाम मध्ये पण असे एक दर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नंद बाबा वास्तव्य करायचे त्यांनी काही ठिकाणी वास्तव्य केलं आहे. काम्यवनामध्ये केलं आहे, गोकुळात ते राहिले, नंदगावमध्ये राहिले, असे बऱ्याच ठिकाणी त्यांचं वास्तव्य. पूर्ण राज्य स्थापन करायचे, म्हणजे पूर्ण राज्यात जायचं आणि राज्यात स्थापन करायचं. तर तिकडे पण अशी एक जागा असायची, चौरासी खंबा. चौरासी खंबा म्हणजे काय? हरे कृष्ण सत्संग भवन. त्याचं वैशिष्ट्य काय की दर दिवशी दिवसभर श्रीकृष्ण बलराम लीला करायचे, संध्याकाळी परत यायचे आणि आल्यानंतर मग ते असे गडबडीने लगबगीने गडबडीने लगबगीने आईवडिलांना सगळ्या सांगायचे, आज काय झालं आज काय झालं असं. हा पण बोलतो, तो पण बोलतो, सगळ्याच बोलत आहेत. सगळ्यांना तसं सांगेपर्यंत धीर नाही. मग ते सगळ्यांचं सगळं जे काही रिपोर्ट ऐकले मग ते एका ठिकाणी भेटायचे. त्याचं नाव आहे चौरासी खंबा. आणि त्या ठिकाणी सर्व आजच्या घडामोडींचा आढावा घ्यायचे. आज हे घडलं खरं पण त्याचं जे काही तात्पर्य आहे की मग त्यातून काय शिकायचं आहे काय त्यात कुठे धोक्याची घंटा वाजली कुठे काही असं काय घडलं आहे ज्याचं आपल्याला नोंद घेणं आवश्यक आहे त्याच्यावर काहीतरी उपाय करणं आवश्यक आहे किंवा आपली जी पद्धती आहे ती बदलायची आवश्यकता आहे त्याची पूर्ण चर्चा तिकडे व्हायची. आणि ती अतिशय उत्कृष्ट जागा आहे माझ्या मते. केवळ कृष्णाच्या गतिविधी ऐकणे नाही त्यातून नेहमी काही ना काही बोध घेणे. अरे आज त्यांनी आग पेली काय सांगता आग पेली हां चौकडे आग लागली आणि ते म्हणाले सगळ्यांनी म्हणा कृष्ण कृष्ण वाचवा आम्हाला. त्यामुळे काही घाबरू नका डोळे बंद करा आणि आ करून सर्व आग पिऊन टाकली आणि मग डोळे उघडे करा. आता एखादं मूल आग पितंय ते काय असं ओके ठीक आहे आग पेली ठीक आहे आम्ही पण चाक पितो कॉफी पितो तुला आग पेली काय एवढं असं नसतं ना कधी. आग ही विशिष्ट वस्तू आहे कोणी पित नसतं ते पण ती श्यामसुंदरने आज प्याली त्याच्यावरती ते आपले जे ग्वालबाल आहेत त्यांची एक एक्साइटमेंट आहे सांगण्यामध्ये. बाबा ऐकलं का तुम्ही बाबा सुना आपने त्याने आज आग प्याली हो का अच्छा कशी प्याली. मग त्याच्यावर सगळ्यांची चर्चा क्या मुलाचं काय खरं नाही कधी माती खातो कधी आग पितो कधी काय करतो. तर ती जागा खूप सुंदर जागा आहे. मी हे कशाकरता सांगतोय की तुम्हाला पण या सत्संग भवनामध्ये काय करायचं आहे त्याच्याबद्दल सांगतोय तुम्हाला मी. चौऱ्याशी गंबामध्ये काय होत होतं ते इथे होत राहिलं तर उत्कर्ष दूर नाही कल्याण दूर नाही भगवंताचं सान्निध्य दूर नाही सतत भगवंताचा निवास भगवत चेतना दूर नाही. म्हणून कुठचीही वास्तू आपण जेव्हा बनवतो ना त्याच्यामागे आपला उद्देश जो आहे तो आधी क्लिअर असला पाहिजे. आपण का बनवतो आहे कुठचीही वस्तू का करतो आहे. तर असं मग ते असे जेव्हा ते रोज चर्चा करायचे की लहान 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 तान बाळ असताना काय झालं मग पुतणं आली मग शक्टासूर आले मग तिरणाव्रत मग आता हे गोकुळ जे आहे ना ते आता सुरक्षित नाही आहे. आता ते आपलाही राहण्यायोग्य नाही कारण दर दिवशी दर क्षणी ज्या ठिकाणी आपल्या मुलांवरती वध करण्याकरता योजना होत असते आणि आक्रमण होत असतं हल्ले होत असतात ते आपल्या मुलांकरता सुरक्षित नाही. आपण इकडून जाऊ असं उपनंद महाराजांनी सूचना दिली. उपनंद महाराज कोण आहेत नीट सांगा. उपनंद महाराज कोण आहेत नंद महाराजांचे मोठे भाऊ अग्रज ज्येष्ठ भ्राता पर्जन्य महाराजांचे ज्येष्ठ पुत्र. तर त्यांनी हे प्रस्ताव मांडला की आता आपण इकडून जाऊया आपण सुरक्षित ठिकाणी जाऊया. तर ते काय म्हणाले की आपण वृंदावनात जाऊ म्हणजे याचा अर्थ गोकुळ वृंदावन हे वेगवेगळं आहे. गोकुळ जे आहे ते वृंदावनाच्या दक्षिणेला आहे आणि गोकुळच्या उत्तरेला वृंदावन आहे आणि वृंदावनामध्येच गोवर्धन आहे यमुना आहे नंदगाव आहे बरसाना आहे आणि जावावट आहे कोकिलावन आहे हे सगळं मिळून वृंदावन बनतं. मग त्या वृंदावन त्यांनी वर्णन केलं की कसं याच्यामध्ये गोवर्धन पर्वत आहे कशी निरंतर निर्मल जल घेऊन यमुना स्फटिकाप्रमाणे तिथे स्फटिक जल घेऊन वाहत असते ते सुंदर सुंदर पक्षी किल्लव करत असतात. खूप छान वर्णन केलं आहे अतिशय उत्कृष्ट म्हणजे वृंदावन महात्म्य जे आहे ते थोडक्यात उपनंद महाराजांनी तिथे वर्णन केलं आहे. कसं असतं ना आपण एक ध्यानात ठेवायचं कधी पण समस्या खूप आहेत आणि खूप लोक समस्या घेऊन येत असतात पण मॅनेजमेंटचा रूल काय आहे फक्त समस्या घेऊन यायचं नाही उपाय पण सोबत घेऊन यायचा. भले चार पाच पर्याय असतील पण नुसता कंप्लेंट नाही करायची तर उपाय पण सांगायचा तो पण घेऊन यायचा मग आपण त्याचा विचार करू नुसताच कंप्लेंट करून काय फायदा. तर पुनंद महाराज असे होते त्यांनी समस्या सांगितली की इकडून आपल्याला जायला पाहिजे ह्याच्यामुळे पण पर्याय वृंदावन आहे, तिकडे आपण राहून जाऊ शकतो. तर ते वर्णन ऐकल्यावरती त्या कंप्लेंटवरती किंवा त्या समस्येवरती अधिक चर्चा झाली नाही, लगेच निर्णायक गोष्ट झाली आणि लगेच सगळं ते पॅकिंग करून निघाले सुद्धा. आणि मग तिकडून ते दर मजल करत करत वृंदावनाला पोचले. आणि इतकं सुंदर वर्णन दिलं आहे भागवतामध्ये की ज्या क्षणी ते तिकडून निघाले आणि त्यांनी प्रथम वृंदावन दर्शन केलं तर कृष्ण बलराम दोघांना खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. जे दोघे अख्ख्या सृजनाला, अख्ख्या सृष्टीला, आपण जग नाही म्हणू शकत, जग म्हणजे हेच ब्रह्मांड फक्त, सृष्टी म्हणजे निर्माण, सृजन, क्रिएशन, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल क्रिएशन आणि भौतिक जगत हे दोन्ही येतं. जे अख्ख्या सृजनाला आनंद देतात, ज्यांच्यामुळे अख्खी सृष्टी आनंद पावते, त्यांना वृंदावन भूमीने दर्शन देताच आनंद दिला. केवळ दर्शन देताच वृंदावनाने त्यांना आनंद दिला. अशी ही वृंदावन भूमी साक्षात आनंद स्रोत भगवंतालाही सुख देतात, तसंही वृंदावन नाम. आणि त्यामध्ये जमुना आहे, त्यामध्ये गोवर्धन पर्वत आहे, अनेक असे एक सुंदर सुंदर स्थान आहेत जमुनेच्या किनारी. असं हे वृंदावन आहे. तुम्हाला काय ऐकायचं आहे आज? कारण मला अजिबात वेळ मिळाला नाही विचार करायला, म्हणून म्हटलं येऊन बसू आणि जे काय सुचेल ते बोलू. काय ऐकायचं तुम्हाला? असं चालू राहू देत. हरी हरी बोल. तर ही जी यमुना जी आहे ती कशी निर्माण झाली? गोलोक वृंदावन जेव्हा भगवंताने निर्माण केलं ना, गौलोक वृंदावन, त्या गौलोक वृंदावनामध्ये प्रथम त्यांनी आपल्या वाम अंगापासून राधारणीला जन्म दिला, म्हणजे प्रकट केली, आणि उजव्या अंगापासून बलरामजी प्रकट केले. बलरामजींनी पूर्ण गोलोक धाम म्हणजे बनवला म्हणा किंवा स्वतःला विस्तारित केलं म्हणा, ते स्वतः गौलोक धाम बनले. तिकडचे पर्वत, तिकडचे नद्या, तिकडचे सरोवरे आणि हे अशी जनरल व्यवस्था, मग भगवंताचं पितांबर, भगवंताची मुरली, भगवंताचं मोरपंख, भगवंताचं अलंकार, भगवंताची वैजयंतीमाला, वैदुर्य मुकुट, असं ज्या ज्या काही भगवंताच्या वापराच्या वस्तू आहेत, टेबल, बसायच्या वस्तू, झोपायच्या वस्तू, हां, पलंग, उशी, तक्के, सोफा, जे काही सगळे सगळे सगळ्या वस्तू शांत रसामध्ये बलराम बनले. आणि मग स्वतः भगवंताच्या व्यक्तिगत वस्तूसुद्धा बनले. अशी एकही वस्तू नाही जी भगवंताच्या सेवेत आहे जी बलराम नाहीत. किती मोठी सेवा आहे, हां, आपण बलराम जयंती साजरी केली, असं कुठ अशी कुठची सेवाच नाही आहे की ज्यात बलरामजी नाही आहेत, ज्यात बलरामजीचा अंतर्भाव नाही आहे, इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, तसे बलरामजी. मग त्याच्यानंतर राधाराणीने तिच्यातर्फे मग गोपींना जन्म दिला, मग कृष्णाने आपल्या उजवी अंगाकडून गोपाळ आपले मित्रमंडळी यांना जन्म दिला, निर्माण केलं, एक असं पूर्ण परिवार निर्माण केला. गौलोक वृंदावन काय आहे? गौलोक वृंदावन एक पारिवारिक स्थिती आहे, इट्स अ फॅमिली सिच्युएशन, हे कळणं आपल्याला आवश्यक आहे. आणि जर आपण भक्तांबरोबर इथे जर ती पारिवारिक कौटुंबिक भावना निर्माण करू शकलो नाही तर आपल्याला गौलोक वृंदावनात प्रवेश मिळणार नाही, हे ध्यानात ठेवायचं आहे. हे जी आपली हरे कृष्ण सत्संग भवन आहे किंवा कणकवली भक्त समाज आहे किंवा कोकण भक्त समाज जे आहे, हा एक भक्तांचा परिवार आहे. राधा गोपीनाथ भक्त समाज पण भक्तांचा परिवार आहे. त्या भक्तांच्या परिवारामध्ये आपलं जे रक्ताचं कुटुंब आहे त्याच्याशीही, त्याच्याहूनही अधिक निकट आणि असं काय म्हणतात त्याला, जवळचं नातं आहे भक्तांची. सगळ्यांनी अनुभव केलेला आहे की आपल्या घरचं नाती जे असतात, भाऊ बहीण जे काय घरचे असतात आपले, त्याच्याहूनही घट्ट नातं जे असतं, गहिरं नातं, माधुर मधुर नातं जे असतं भक्तांबरोबर असतं, आणि असायला पाहिजे कारण ते शाश्वत नातं आहे. बाकी जे रक्ताचं नातं असतं ना ते टेम्पररी असतं, ते काळाच्या प्रभावापणे नष्ट होत असतं. काळ झाला की मग एक कोणतरी जातं किंवा एक कोणतरी दुरावतं, असं हा काळाचा प्रभाव आहे. पण भक्तांचं नातं जे असतं ना ते काळातीत आहे. तर तसं ते भक्तांचं जे नातं आहे त्याचं जे दिव्य जी अनुभूती आहे, आपल्याला जो अनुभव आहे, तो अनुभव इथे निर्माण केल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय आपण गौलोक वृंदावन जाण्याकरता योग्य नाही होऊ शकत. जसं ती नीटची परीक्षा आणि अमुक प्रकारचं काउन्सिलिंग, तमुक राऊंड, चौथे राऊंड, पाचवे राऊंड, हे सगळं केल्याशिवाय, योग्यता निर्माण केल्याशिवाय मेडिकलला प्रवेश मिळत नाही, तिकडे आपण जाऊच शकत नाही. तसं इथे कौटुंबिक भावना निर्माण केल्याशिवाय गौलोकधाम प्राप्ती नाही, कारण गौलोकधाम ही पूर्णपणे एक पारिवारिक व्यवस्था आहे. गौलोकधाममध्ये प्रत्येक मनुष्य एकाचा दुसऱ्याचा नातलग आहे, आणि खास करून कृष्णाचा. प्राथमिक म्हणा, दुय्यम म्हणा, किंवा तृतीय म्हणा, म्हणजे आपण म्हणतो ना की एक सख्खा चुलत, मग चुलत चुलत, असं असतं ना आपलं नाती, ते सगळे मिळून एक गौलोक वृंदावन बनलेलं आहे. तर असं पूर्ण भगवंताने कुटुंब आधी सतत निर्माण केलं. कशाकरता निर्माण केलं? आनंद प्राप्त करण्याकरता. भगवंताच्यामध्ये आनंदाची अभिलाषा आहे, ते आनंदाचा स्रोत आहेतच, पण ते आनंदाचे अभिलाषी पण आहेत, आणि त्या आनंदाची प्रेमपूर्वक पूर्ती करण्याकरता त्यांनी हे कुटुंब निर्माण केलं, हे छान वातावरण निर्माण केलं. आणि तुम्हाला धारण ठेवणं आवश्यक आहे, या सर्व वातावरणाचा जो फाउंडेशन आहे, अधिष्ठान जे आहे, ते बलरामजी आहे सदैव. तसंच तुमच्या हरेकृष्ण सत्संग भवनाचं जे अधिष्ठान आहे ते पण बलरामजीच आहे. जे काही मूर्त स्वरूप असतं ना, मूर्त म्हणजे दिसतं आपल्याला, ते मूर्त स्वरूप, मूर्ती कशा दिसतात, मूर्ती मूर्त स्वरूप दिसतं, ते त्याचं अधिष्ठान बलरामच असतात. आणि बलरामांचं अधिष्ठान काय आहे? सेवाभाव. ते सर्व जे अधिष्ठान निर्माण करतात ते फक्त सेवेकरता निर्माण करतात, दुसरा कुठचा त्यामध्ये उद्देश नसतो. आणि त्या सेवेचा पण एक उद्देश असतो. काय असतो सेवेचा उद्देश? भगवंतांना प्रसन्न करणे, हा आपला सिद्धांत आहे, हा आपला मार्ग आहे. कुठचीही गोष्ट बलराम किंवा भक्त विनाकारण नाही करत, त्या प्रत्येक कृतीमागे एकच उद्देश असतो की भगवंताला आणि भक्तांना संतुष्टी, प्रसन्नता प्राप्त व्हावी. आता याच्यानंतर सर्वप्रथम गोपींनी कृष्णाबरोबर रासलीला केली. कुठे? आता आपण कुठे आहोत? चर्चा कुठे झाली आपली? गौलोक वृंदावन. तिकडे त्यांनी प्रथम रासलीला केली सर्व गोपींनी राधा राणी कृष्णाबरोबर. आणि ती रासलीला ती इतकी उत्कृष्ट आणि इतकी दिव्य होती की त्यांच्या सगळ्यांच्या शरीरातून दिव्य ज्वल जल निर्माण झालं. त्याला म्हणतात स्वेद जल. दिव्य, सगळ्यांच्या शरीराच्या अनंत रंध्रामधून सुंदर सुगंधित दिव्य असं जल निर्माण झालं. आणि जेव्हा खूप गर्मी असते ना, तर आपल्याला पहिल्यांदा बिंदू बिंदू घाम येतो, मग आपल्याला कळतं की पाठीतून अशी धार जाते घामाची अशी, मग घाम असा आपल्याला कळतो की आता मागून धाम जातो आहे, पुढून धाम जातो आहे, पायातनं पण घाम जातो असं आपल्याला कळतं. तसे ते धार निर्माण होऊन त्यांच्या शरीरातून बाहेर जाऊन सगळ्यांची धारा एकत्र झाली. हां, आणि ते सगळं जे जल आहे, विचार करा, करोडो गोपी आणि कृष्ण हे नृत्य करतायत, भाव विभोर होऊन त्यांच्या शरीरातून दिव्य जल निर्माण होत आहे, डोळ्यातनं पण दिव्य अश्रू निर्माण होत आहेत, प्रेमाश्रू, आणि ते सर्व एकत्र होऊन एका ठिकाणी असे गोळा झालं. सुंदर सरोवर, अतिशय तेजस्वी, प्रकाशमान, आणि कसं जसं रत्नांच्या असं वेशीने बनवलं असेल तर कसं दिसेल ते, असं सुंदर ते दिव्य सरोवर निर्माण झालं. आणि मग सगळे आपापल्या निवासस्थानी गेले, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते बघायला आले, जे निर्माण झालेलं जे कुंड आहे ना, त्यांच्याच कृतीमुळे झालेलं आहे ते. पण तरी पण कसं असं ना, समजा तुमच्याच पैशाने तुम्ही हे बांधलं, तरी पण ते बघायचे कुतूल असतं ना की कसं असेल ते. लेट मी गो अँड सी. उद्घाटन केलं का तुम्हाला बघायचं येऊन? तसं भगवंत पण आपलंच निर्माण, आपली निर्मिती जी आहे ना, ते नेहमी अचंबेने बघत असतात. हे भगवंताची विशेषता आहे, सर्व त्यांचंच आहे, त्यांच्याच योजनेने, त्यांच्याच स्फूर्तीने, त्यांच्याच तत्वाने बनलेलं सगळं असतं, सर्व जे काय आहे ते. पण ते स्वतः भगवंत जेव्हा बघतात ना, तेव्हा ते अतिशय कुतूहलाने आणि आश्चर्याने बघत असतात. अरे वा, तर तुमचंच मूल तुम्ही त्याला डान्स क्लासमध्ये टाकलं, मग खूप वर्ष प्रॅक्टिस केली, तुम्हीच प्रेरणा दिली, आणि आता ती मुलगी डान्स परफॉर्मन्स देत आहे अरंगेत्रम, तर आपण किती कुतूहलाने बघतो. अरे वा, आपलं ठाऊक आहे सगळं, पण आपण तरी पण ते आपल्या ज्या मेहनतीचं जे फळ आहे ते पण आपण आश्चर्याने बघत असतो, कुतूहलाने आनंदाने बघत असतो. ते सर्व त्या कुतूहलाने बघायला आले, आणि राधाराणी ते सरोवर पाहून इतकी प्रसन्न झाली, इतका आनंद झाला. त्यांनी कृष्णाला म्हटलं की आपण या सरोवराला वाहतं रूप देऊया, प्रवाही स्वरूप देऊया. Let us make the pond flow and become a river. And that shani, to jo sarovar hota, te pravahi zala. Ani ti Yamuna, asha prakare, Golok Vrindavanamade, Yamunecha prakatya zala, Yamunecha janma zala.
Yamuna maiya ki.
Jai ho. Tashi Yamuna ji ahe ti, prema, prema jal prava hai to. राधा कृष्ण गोपी यांचं जे अति अति प्रेम आहे ते अति उत्कट प्रेम रासलीलेच्या माध्यमातून प्रकट होतं. रासलीला काही काम वासना नाही आहे. रासलीला ही अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट उत्कट 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 प्रेम भावना आहे. आणि ती प्रेम भावना जेव्हा होते निर्माण तेव्हा ती प्रकट होताना असे अनेक गोष्टी होतात. डोळ्यातनं अश्रू येतात, त्वचेमधून स्वेदबिंदू निर्माण होतात, कंठ गदगद होतो, स्तब्धता येते, असे अनेक प्रकारचे सुंदर सुंदर विकार निर्माण होतात. विकार म्हणजे वाईट नव्हे, विकार हे प्रेम विकार हे सर्वोच्च वर्णन आहे. ह्या जगातले जे आहेत ते विकार आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. पण तिकडचे विकार ते अष्टविकार ते आपल्यामधल्या अतिउत्कृष्ट उत्कट प्रेमाचं जे आहे ना ते प्राकट्य करवतं. तशा प्रकारे यमुना जी आहे ती साक्षात प्रेमप्रवाहिणी आहे. मग त्याच्यानंतर राधाराणी कृष्णाला भेटली वेगळी आणि म्हणे मला तुमच्याशी एकांतामध्ये बोलायचं आहे. ते म्हणाले की आता आपण सर्व लीला एकत्र केल्या, आता मला एक असं एक स्थान हवं आहे ज्या ठिकाणी आपण आपले अंतरंग भावना व्यक्त करू शकू. आता तुम्ही म्हणाल की हीच तर एवढी उत्कट अंतरंग भावना आहे, परंतु प्रेमामध्ये असं नसतं. प्रेमामध्ये उत्कटतेला सीमा नसते. अति उत्कट अति अति उत्कट अति 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 उत्कट असं होऊ शकतं आणि त्यालाही अंत नाही आहे. देर इज नो लिमिट. तुम्हाला असं स्थान पाहिजे ज्या ठिकाणी आपण काहीच मुचक्या गोपी एकांतामध्ये कधी मी आणि तुम्ही एकटेच किंवा कधी दोन चार गोपी किंवा कधी आठ गोपी कधी 64 गोपी असं आपण एकत्र एक असं प्रायव्हेट स्थान बनवू, एकांत स्थान बनवू, ज्या ठिकाणी माझ्या हृदयातल्या अंतरंग भावना मी तुमच्याशी व्यक्त करू शकेन. असं राधाराणीने म्हटलं असे ती म्हणतेच आहे. आता अशी ते आपल्या हृदयाची भावना व्यक्त करते आहे तर त्याच क्षणी कृष्णाच्या वक्षस्थळामधून एक तेज निर्माण झालं, नील तेज असं आपण बोलतोय. आणि बोलता बोलताच त्याचा प्रकट झाला, छातीतून प्रकट झाला. आणि ते छातीतून तेज प्रकट होऊन असं गोलोक वृंदावनाच्या भूमीवर स्थिरावलं. ते तेज राधाराणी भक्त आहे, कृष्ण भक्त आहेत. आणि ते जे आहे ते असं एका पर्वत रूपामध्ये त्याचं रूपांतर झालं, बघता बघता. आणि बघता बघता ते पर्वत जो आहे ते अतिशय वेगाने आकाशामध्ये वाढत लागलं. विस्तार पण म्हणजे इथून सुरू झालं पण असा विस्तार वाढत गेला, अशी उंचीही वाढत गेली. आणि असं लिहिलं आहे की अनेक करोडो योजन अतिशय तीव्र गतीने त्याची वृद्धी होत होती. एक योजन कितीचं असतं? हां, 8 मैल, 8 किलोमीटर, 8 मैल. हे प्रश्न विचारायचं कारण काय की आपल्या ते लक्षात राहील. आणि 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? 2.2. हां, तुम्ही विचार करा, करोडो योजन आकाशामध्ये निर्माण झाले ते. तर शेवटी कृष्णाने असं त्याला थांबवलं, बस आता आणखी नको वाढूस. आणि अशा प्रकारे त्या दिव्य गोवर्धन पर्वताची निर्मिती झाली. गोवर्धन पर्वत म्हणजे काय? नुसता माती आणि खडक नाही, त्याच्यामध्ये रत्न, त्याच्यामध्ये जडीबुटी, त्याच्यामध्ये फळं फुलं, त्याच्यामध्ये पद्मगंधा गवत, ज्या गवतालाच कमळाचा सुगंध येतो असं गवत, जे खाल्ल्याने गाईच्या दुधाला पण सुगंध पद्मगंध येतो, ज्या दुधाला पुढे उकळल्याने दही केल्याने आणि केल्याने जे आपण लोणी निर्माण करतो त्यालाही अतिशय संपृक्त असा पद्मगंध येतो. हा, असं गोवर्धन अतिशय सुंदर जडीबुटी ज्या प्रकाशित आहेत, स्वयंप्रकाशित अशा बुटी आहेत, त्याने संपृक्त. आणि कृष्णाच्या लीलेकरता काय काय आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी पुरवणारा तो गोवर्धन. काय काय आवश्यक आहे? नदी किनारा आवश्यक आहे, सरोवर आवश्यक आहे, धबधबे आवश्यक आहेत, बसायला खडक आवश्यक आहेत, एकांत भेटण्याकरता गुफा आवश्यक आहेत, अशा प्रत्येक प्रकारच्या एकांत किंवा सामान्य सर्वसाधारण किंवा म्हणजे प्रायव्हेट किंवा पब्लिक सगळी स्थानं, त्या स्थानांमध्ये सगळ्या ठिकाणी झाडं झुडपं फुलं फळं अशी सुंदर रंगीबेरंगी व्यवस्था, त्याच्याबरोबर सुगंध घ्राणेंद्रियाकरता दृष्टीकरता सुंदर दृश्य, जसं आपल्या कोकणामध्ये हिरवंगार सर्वकडे असतं, दृष्टीकरता अतिशय शांत आणि आनंददायक, तसं प्रत्येक इंद्रियाला सुख देणारी व्यवस्था जी आहे ती गोवर्धनामध्ये आहे. आणि एवढी सर्व अतिशय सुंदर पाची रसामध्ये आवश्यक अशी सुंदर व्यवस्था गोवर्धन बनवतो, आणि तरीही गोवर्धन अशी व्यक्ती आहे की सगळ्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये असते, कुठे पुढे नसते, सगळी व्यवस्था गोवर्धन करतात. परंतु कुठच्याच व्यवस्थेत तुम्ही कधी बघितलं का की गोवर्धन कुठे गोपाळ होऊन त्याच्याबरोबर नाचतोय किंवा असं काहीतरी करतोय? नो वेअर. गोवर्धनाची अतिशय उत्कृष्ट भूमिका आहे. सर्व गोष्टी गोवर्धन करतात पण त्या सर्वांच्या मागे राहतात, इज अंधी ॲट द बॅकग्राऊंड, कधीच पुढे पुढे येत नाहीत ते. गोवर्धन एक गोवर्धन सुद्धा बलरामाप्रमाणे एक अशी विशिष्ट पार्श्वभूमी आहे कृष्णाच्या लीलेमधली. जसे गोवर्धन सगळी पार्श्वभूमी म्हणजे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानामध्ये सुद्धा एक संपृक्त अधिष्ठान आहे ते गोवर्धन आहे. ते प्रत्येक लीलेमध्ये वात्सल्यलीला असेल, साख्यलीला असेल, माधुर्यलीला असेल, शांतलीला असेल, त्या सगळ्यामध्ये त्यांचं ते अधिष्ठान आहे. त्यांच्याशिवाय ह्या लीला प्रकटच होऊ शकत नाहीत किंवा सिद्ध नाही होऊ शकत. तसं गोवर्धन पर्वत तिथे निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपलं गुरुमहाजन कसं त्याचं गोवर्धन एका वेळेस बनवलं ना, तर पहिले जागा घेतली म्हणजे गोवर्धन म्हणजे ते वृंदावन भूमी पहिल्यांदा घेतली, मग त्याच्यानंतर जमुना निर्माण केली, त्याच्यानंतर गोवर्धन पर्वत निर्माण केला, मग हळूहळू नंदगाव, मग हळू बरसाना, मग रावल, मग गोकुल, मग असं निर्माण केलं एक एक स्थान अजूनही निर्माण होत आहेत. अशाच प्रकारे भगवंतांनी एक एक लीला करून एक एक स्थानं निर्माण केली आहेत. तर ह्या गोलोकाचं वैशिष्ट्य काय? तर ह्या गोलोकामध्ये कोणीही भगवंताला भगवंत म्हणून ओळखत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. भगवंत भगवंत आहेत पण, आणि सगळ्यांना जाणीव पण आहे पण ती जाणीव कुठेही प्रकट नाही होत. तसे आपले श्यामकुंड प्रभू आहेत समजा, ते डॉक्टर पण आहेत आणि भक्त पण आहेत. तर तुमच्याकडे चॉईस आहे, त्यांच्याकडे तुम्ही डॉक्टर म्हणून संबंध ठेवावेत का भक्त म्हणून संबंध ठेवावेत. अशी एक स्थिती येऊ शकते की लोक सगळे विसरून जातील की डॉक्टर आहेत आणि एक आपले गुरुबंधू आहेत, वरिष्ठ भक्त आहेत म्हणून आपण त्यांचे संपर्क ठेवू शकतो. त्याच पद्धतीने भगवंत भगवंत आहेत अशी जाणीव सगळ्यांना गोलोक वृंदावनात आहे पण कोणीही तिथे भगवंताशी भगवंत म्हणून संपर्क ठेवत नाहीत. नो इंटरेस्ट, फक्त एक माझा मित्र सवंगडी, माझा प्रियकर, माझा पुत्र, अशी नाती जी आहेत ना ती व्यावसायिक किंवा प्रोफेशनल नात्यांपेक्षा जास्त फुलफिलिंग असतात, आनंददायी असतात. कुठच्याही व्यक्तीकडे एखाद्या विशिष्ट दृष्टीने बघणे ते आपणच आपल्या त्या संबंधाला एक मर्यादा बनवतो की भाई ठीक आहे मी पेशंट डॉक्टर किंवा मी आणखीन अभिलाषी तुमच्याकडून वैद्यकीय सल्ल्याकरता आणि तुम्ही डॉक्टर. तर संबंधामध्ये जी महानता येऊ शकते किंवा जी व्यापक स्थिती येऊ शकते ते आपण सीमित करून टाकतो लगेच एकाच्या ढाच्यात बसून टाकतो. पण जेव्हा भक्त म्हणून आपण कुठच्या व्यक्तीला बघतो तेव्हा त्या नात्यामध्ये फार प्रचंड विविधता निर्माण होते आणि असीम स्कोप निर्माण होतो त्या संबंधामध्ये. तसंच भगवंताला आपण सुद्धा म्हटलं अरे भगवंत आहेत हे आपल्याला काय देऊ शकतात, मला मूल हवं आहे, मला पैसे हवे आहेत, मला प्रगती हवं आहे, मला शिकायचं आहे, मला ॲडमिशन हवी आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला आरोग्य हवं आहे, त्यांच्याकडून मागा ते देतात सगळ्यांना. तर त्याचं आपलं काय सीमा झाली, त्यामध्ये कसं काय सीमित झालं की ऑर्डर कॅरियर, आपल्या इच्छा पूर्ण करणारा देव. म्हणजे काय करायचं, त्यांच्याकडे फक्त मागायचं बस. आणि जीवन फक्त मागण्यापुरतं सीमित नसतं ना, जीवनामध्ये खूप गोष्टी असतात. तर तेच आपण त्या भगवंताला हे काढून टाकला विषय की मागायचं नाही काही, प्रेम करायचं. मग त्याच्या त्याच एका भावनेमुळे लगेच त्याचे विस्तारतात सीमा त्या संबंधांच्या. ज्या नात्यांमध्ये स्वार्थ असतो ते नाती सीमित असतात, कारण स्वार्थ त्याला पूर्ती झाली नाही तर क्रोध येऊन ते नातं संपतं, आणि पूर्ती झाली की नवीन इच्छा निर्माण होते की हा मनुष्य आपली पूर्ती करतोय, त्याला दुसरं काहीतरी मागू. लास्ट टाईम पण दिलं होता, लास्ट टाईम पण डिस्काउंट दिलं होतं, आपण डिस्काउंट परत मागू त्याच्याकडे आपण, हो ना. तर स्वार्थ ह्या विषयावर जी आधारित नाती असतात ती स्वभावतः सीमित असतात. पण स्वार्थ गेला निघून त्यातना तर ते स्वभावतःच विस्तारतात नाती, त्याचा आवाका त्याचा वाढतो खूप. तर हरे कृष्ण सत्संग मनामध्ये काय बघायचं आहे की कोणी इथे स्वार्थापोटी येऊ नये, परमार्थापोटी यावं. सेवा आणि इच्छा आपल्या पूर्ण करण्याकरता येऊ नये, सेवा देण्याकरता यावं. त्यामुळे आपोआपच तुम्ही इच्छाही नव्हे व्यक्त करता, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. माझे डॉक्टर आहेत हां, आणि हे माझे खूप जवळचे नातलग, जवळचे माझे प्रेमी गुरुबंधू आहेत, असं आमचं नातं आहे. तर मला डिस्काउंट मागायची गरज आहे का? डिस्काउंट मागायची गरजच नाही. पण डिस्काउंट मागण्याकरता नातं ठेवलं तर ते विचार करतील, अरे हा खूप स्वार्थी मनुष्य आहे, लास्ट टाईम आला होता, आता पुन्हा आला, आता माझ्या मावशीला पण घेऊन आला, आता काकूला पण घेऊन आला. पण जर प्रेम असेल तर त्याला सांगायची गरजच नाही, तो कधी मोफत पण करून टाकेल ऑपरेशन. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जेव्हा स्वार्थ घेऊन जातो पुढे, तेव्हा आपण आपणच आपलं नातं जे आहे ते लिमिटेड करून टाकतो. आपण जेव्हा निस्वार्थपणे जातो त्यावेळी ऑटोमॅटिकली प्रेमाच्या ना प्रेमाच्या पोटी सर्व गोष्टी सहज सिद्ध होतात. म्हणजे याचा अर्थ काय, परमार्थ हा सर्वोच्च स्वार्थ आहे. परमार्थाच्या आपण दर्जावरती कोणाशी संबंध ठेवला तर आपले स्वार्थपूर्ती आपोआप होते. भगवंताकडे पण तशीच भावना ठेवावी. वृंदावन धामामध्ये अजूनही अशी भावना आहे अनेक अनेक ठिकाणी. बाकी सर्व ठिकाणी लोक तर पैसे 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 करतात, अरे दे दो करतात. ते ओरिजिनल भाव नाही आहे वृंदावनाचा. ओरिजिनल भाव क्या है, हे हमारी लाला से कुछ मांगना नहीं, पहले ही बता देते हैं. गेट पर ही गेट वरती बसले असतात काही पुरोहित लोक. मंदिरात जायचं नाही, त्यांच्याकडे काय मागायचं असेल ना तर आमच्या लालाकडे बाळाकडे काय मागायचं नाही, जायचंच असेल तर आशीर्वाद द्या आमच्या बाळाला, हमारा लाला बहुत कोमल है, असं म्हणतात. त्या प्रेमाच्या नात्यामध्ये खूप मोठा विकास असतो, शक्य असतो विकास इतका. तरी गोष्ट कुठसरी कुठून निघाली की आता श्रीकृष्ण जे आहेत त्यांना कोणी ओळखत नाही, ते भगवंत आहेत म्हणून. आणि केवळ प्रेम आणि प्रेम आणि निस्वार्थ प्रेम आहे, केवळ द्यायचं 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 प्रेम आहे. त्यामुळे भगवंत मग त्यांना पण द्यायच्या मागे लागतात. जे लोक मागतात 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 त्यांना जे मागतो आपण ते देतो, पण जे लोक काहीच मागत नाही त्यांना आपण सर्वस्व देतो. ओके, नाही बघा तुम्ही कधी पण, हे स्वरूप आहे प्रेमाचं. प्रेमाचं नातं जेव्हा स्वार्थावरती आधारित व्हायला लागतं तेव्हा ते तितक्या प्रमाणात सीमित मर्यादित होऊ लागतं. आणि ते जितकं निस्वार्थ होतं तितका त्याचा अनंत विकास होतो. मग त्यामध्ये कुठचीच अशी म्हणजे मटेरियल किंवा अशी सीमा राहत नाही, की मी मागतोय तुम्ही देताय, मागतोय तुम्ही देताय, असं राहत नाही. ते एक उत्स्फूर्त आदान प्रदान होतं, सांगावं पण लागत नाही. जसं आईला सांगावं लागतं का, बाळ सांगतं आईला, आई तुला दिसत नाही का, मी आता मोठा झालो, म्हणजे लंगोटी तर घट्ट व्हायला लागली आहे, मोठी लंगोटी घे, सांगायला लागतं का. त्याच्या आधीच ती लंगोटी तयार असते, त्याच्या आधीच ते झोपलं तयार असतं मोठं, कारण ते प्रेमाचं नातं आहे. त्यामध्ये समर्पण आहे, त्यामध्ये प्रेम आहे, त्यामध्ये काही मागणी करावं लागत नाही. माझी फी भरशील ना गं, आता मे महिना आला, जून महिन्यामध्ये फी भरायची अशी मागणी होते काय मुलाकडून? त्याच्या आधीच सर्व व्यवस्था झालेली असते. नवीन ड्रेस, नवीन बूट, नवीन गंबूट, नवीन रेनकोट, वया, नवीन पुस्तक, नवीन सगळं तयार असतात. फक्त आपण घेऊन शाळेत जायचं फक्त बस. म्हणून भगवंताशी संपर्क करताना हो असं शक्यता आहे की आपण सुरुवातीला आपण दुःख आहे म्हणून आलो, आर्त होऊन आलो, आणि मग दुःख नव्हतं पण खूप पैसे हवे होते आपल्याला, खूप प्रगती हवी होती, समृद्धी हवी होती, विकास हवा होता आयुष्यामध्ये. मग त्याच्याकरता आपला वाटलं की हे आपल्याला देऊ शकतात, हे सगळं स्रोत आहे त्याचे म्हणून आलो आपण. मग कधी कुतूहल म्हणून आलो, काय आहे बाबा हे सगळं काय आहे, सत्संग भवनामध्ये काय करतात लोक हे संडेला येऊन, कुतूहल आहे. आणि काही लोकांना ज्ञान असतं खूप की हे कोण आहेत भगवंत, आणि त्यांच्याशी कुठच्याच अपेक्षा येत नाहीत, ते त्यांना जाणून घेण्याकरता येतात, त्यांचं होण्याकरता येतात, त्यांना समर्पण करण्याकरता येतात. तर शक्यता आहे की आपण ह्या मधल्यात कुठच्याही पद्धतीने येऊ शकतो. परंतु जरी दुःखी येऊन आलो, दुःख निवारण करण्याकरता, अर्थप्राप्ती करण्याकरता आलो, अर्थप्राप्ती करून घेतली, जिज्ञासा होती, ज्ञान प्राप्त झालं, तरीसुद्धा या सगळ्यांची परिणती ज्ञानामध्येच व्हायला पाहिजे की हे आपले भगवंत आहे. त्याच्या आता आपण आता फारसं निवेदन पुन्हा पुन्हा देऊ नये यांच्याकडे, त्यांना सर्व ठाऊक आहे आणि ते आपणच ते सगळं पूर्ण करणार आहेत ही जेव्हा जाणीव होते तेव्हा आपल्या यांच्या भेटीचं जे प्रयोजन आहे ते सर्वसिद्ध होतं. यांच्याकडे येण्याचं प्रयोजन काय आहे, केवळ आपलं दुःख निवारण व्हावं, केवळ पैसे मिळावेत, हा त्यांच्या भेटीचा उद्देश नाही आहे. त्यांच्या भेटीचा उद्देश म्हणजे त्यांच्याबद्दल जाणीव, ज्ञान, साक्षात्कार, अनुभव प्राप्त होणे, त्यांच्यावर प्रेम निर्माण होणे, हे त्यांच्या भेटीचं मूळ प्रयोजन आहे. आणि कुठच्याही मार्गाने आपण आलो तरीसुद्धा ह्या ठिकाणी पोचलं पाहिजे आपल्याला. तर भगवंत आपल्याला सांगतायत, मी तुमचाच आहे. ते पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी 50 निवेदने घेऊन येऊ नका. प्रेम करा माझ्यावर, मी पण प्रेम करायला तयार आहे. आणि जर प्रेम झालं निर्माण ना, पुन्हा पुन्हा निवेदन द्यायची आवश्यकता नाही पडत. आपली मुलं आपल्याला कधीच निवेदन देत नाहीत, फी भरा, कपडे आणा, बूट घ्या नवीन, कधीच नाही करत. ते ऑटोमॅटिक होत असतं. तसं ऑटोमॅटिक भगवंत आपल्या सगळ्या समस्यांची पूर्ती करतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला जे काही गरज आहे, जी आपल्याला ठाऊक पण नाही अजून गरज, अजूनही ते निवेदन स्थितीमध्ये आलेली नाही ती गरज, जाणीव पण नाही त्या गरजेची, की आता ही गरज आता आपल्याला कळलेली आहे, त्यांच्याकडे मागा जाऊन त्याच्या आधीच ती गरज पूर्ण होते. अशी अवस्था एकदा होते भक्तीमध्ये. योगक्षेमं वहाम्यहम अनन्यश्चिंतयंतो माम यो जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जी व्यक्ती निस्वार्थ आहे, जी व्यक्ती कुठचाही हेतू घेऊन माझ्याकडे आलेली नाही आहे, जी व्यक्ती अनन्यश्चिंतयंतो माम, अनन्य माझ्याशिवाय कुठची वस्तू त्याला नको आहे आणि त्या चिंतन नाही आहे, संपूर्ण चिंतन जे आहे ते माझ्यावरती आहे, प्रेमपूर्ण आहे, निस्वार्थ चिंतन आहे माझ्यावरती, अशा व्यक्तीला काय हवं आणि काय नको याची सर्व जबाबदारी माझी आहे. मी स्वतः करतो असं नाही, वहामी अहम, मी स्वतः ती पूर्ण करतो, इतरांकडून, माझ्या मिनिस्टरकडून, मंत्र्यांकडून पूर्ण नाही करत, मी स्वतः पूर्ण करतो असं भगवंताचं वचन आहे. आणि भगवंत अशी बाष्पळ वचनं सोडत नसतात राजकारण्यासारखी. जे काय बोलतात ते करतात आधी आणि मग बोलतात, किंवा कधी बोलत पण नाही फक्त करतात. अशा भक्तांची काळजी मी घेतो, त्यांच्याकडे जे काय आहे ते जपून ठेवतो, त्यांच्याकडे जे नाही आहे त्यांना जे आवश्यक आहे, मला असं वाटतं त्यांना आवश्यक आहे त्यांना मी देतो. आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. त्यांच्याशिवाय भगवंत म्हणतात मला कोणी प्रिय नाही आणि माझ्याशिवाय त्यांना आणि कोणी प्रिय नाही असं भगवंत म्हणतात. भागवताने सांगितलं यमराजांना की असे माझे भक्त आहेत, त्यांना माझ्याशिवाय आणि कोण माहीत नाही, मला पण त्यांच्याशिवाय कोण माहीत नाही, आम्ही फक्त एकमेकाकडे जगतो, भक्त आणि भगवंत. तर तेच जे गोलोक वृंदावन आहे, जे निरपक्ष निरपेक्ष निस्वार्थ भावनेने भरलेलं आहे, प्रेमाने भरलेलं आहे, त्याचं जे प्रेम आहे ते स्वतः प्रकट होतं खाली भूमीमध्ये. त्याचा जो हरवलेला अनुभव आहे, जो आपल्यापासून हरवला आहे आता, तो हरवलेला अनुभव इथे पुन्हा लोकांना प्राप्त करून देण्याकरता भगवंत तेच क्षेत्र इथे निर्माण करतात दिव्य पद्धतीने. तर ते गोलोक वृंदावन जे आयुष्य आहे, जे जीवन आहे तिकडचं, ते आपल्या सगळ्यांचं मूळ जीवन आहे हे आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे. ते सर्वात आपलं ओरिजिनल जीवन आहे, मूळ स्थायी भाव आहे आपल्या जीवनाचा. आणि ते आपण सोडून विसरून इथे आलेलो आहोत, इथे काहीतरी धडपड करतो आहोत, हातपाय हलवतो आहोत, पण त्याच्याने दुःखाची योजना होते. म्हणून जेव्हा पृथ्वीदेवी गोमाता बनून गेली भगवंताकडे, तेव्हा भगवंताने म्हटलं की डोंट वरी आम्ही येणार. तर ते जी त्याची खूप मोठी कहाणी आहे, पण त्यातला एक भाग कदाचित मला ठाऊक नसेल. तो एक भाग असा आहे की भगवंतांनी असं ना एकदम विस्तारपूर्वक वर्णन केलं की मी आता येणार आहे आणि तुम्ही भीष्म बना, तुम्ही द्रोण बना, तुम्ही अश्वत्थामा बना, तुम्ही द्रौपदी बना, तुम्ही ही बना, तुम्ही ते बना, तुम्ही गोकुळात जन्म घ्या, तुम्ही मथुरेत जन्म घ्या, तुम्ही द्वारकेत जन्म, असं विस्तारपूर्वक डिटेल प्लॅनिंग दिले, पूर्ण आराखडा दिला पूर्णपणे, असं असं करायचं आहे. मी याच्या आधी हे सगळं मला तयार पाहिजे, तुम्ही लोक आपल्या आपल्या जागेवरती तयार पाहिजे, तिकडे मला जन्म घेऊन मी येणार. आणि अचानक गंमत काय झाली माहिती आहे, ते ऐकता ऐकता तिथं राजाराणी पण होती, तिच्या दिव्य उपस्थितीमध्ये हा सगळा समारोह चालू होता. तिथं गाईचं रडणं, ब्रह्माचं निवेदन, क्षीरसागर विष्णूचं तिथे निवेदन, असं ते चर्चा सुरू होती. आणि त्यामध्ये भगवंतांनी मग त्यांना आश्वासन दिलं, काही काळजी करू नका, तुम्ही मी येणार आणि तुम्ही असं 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 करा. ते वर्णन करताना राधाराणी बेशुद्ध पडली. तर समजा मी कथा करतोय आणि सडनली माझी बायको समजा चक्करून पडली तर मला असं काय व्हॉट हॅपन काय झालं असं मी काय बोललो का काय घडलं किंवा काय शुगर कमी झाली का बी पी वाढलं काय माहिती सकाळी होतं ना तर कृष्णाला आपण आश्चर्य वाटलं अरे व्हॉट हॅपन मग तिला शुद्धीर आणण्यात आलं झालं काय झालं मग ते म्हणाले तुम्हीच तर बोललात ना की मी चाललो मी येतो आहे आता सगळे बोर्ड लागलेत ना मी येत आहे कोण गणपती बाप्पा लवकरच येत आहे सर्व ठिकाणी बोर्ड लागले आधीच तर त्यामुळे मग आता तुम्ही मला सोडून जाणार म्हणून मी तुमच्या होणाऱ्या विरहाच्या दुःखामुळे बेशुद्ध झाले मग कृष्ण म्हणाले मी कुठे म्हटलं की मी एकटाच चाललो आहे मी कधी म्हटलं का मी येणार याचा अर्थ मी एकटा चाललो असं ना होत नाही तुझ्याशिवाय मी जाऊच शकत नाही तुला घेऊन जाणार आहे मग ती म्हणाली मी रडले अशा करता कारण मी तुमच्याबरोबर नाही येऊ शकत ते आणखी एक दुःख आहे तुम्ही जाणार आणि मी नाही येऊ शकत म्हणून मी दुःखी झाले अरे तू का नाही येऊ शकत ते म्हणे ज्या ठिकाणी वृंदावन नाही ज्या ठिकाणी गोवर्धन नाही ज्या ठिकाणी यमुना नाही तिथे मी जाऊ शकत नाही जाणारही नाही तर भगवंत म्हणाले तुझ्या मनात जे आहे ते मला आधीच ठाऊक आहे म्हणून मी वृंदावन यमुना आणि गोवर्धन हे आधीच पृथ्वीवर पाठवून दिलेलं आहे काही ठिकाणी असं लिहिलं आहे की त्या अनंत गौलोक वृंदावनाचा 84 कोश जो भाग आहे तो मी ऑलरेडी पाठवला आहे पण यमुना पूर्ण आणि गोवर्धन पूर्ण पाठवलं आहे तर मी आलो तुमच्याकडे कणकवलीला माझं घर आणलं आहे का वसिष्ठा नंबर 13 पहिला मजला माझं घर तिकडेच आहे मी इकडे तुमच्याकडे राहतोय तुम्ही द्याल त्या रूममध्ये राहावं लागते मला है ना तर आपण कधीही आपलं वास्तव्य घेऊन जाऊ शकत नाही कुठे आपली घरची व्यवस्था आपलं घरचं बाथरूम आपलं घरचं बेडरूम आपलं घरची जे काय सुविधा आहे ते आपण घेऊन कुठेच जाऊ शकत नाही आपण जाऊन तिथे काय असेल तिथे राहणार राहून पण भगवंत नेहमी आपलं घर पूर्ण घेऊन निघतात म्हणून म्हटलं ना वृंदावनम पादम न एक पाद एकम न गच्छती वृंदावनम पादम एकम न गच्छती म्हणजे एक पाऊलही माझ्या वृंदावन माझ्या घराच्या बाहेर मध्ये टाकत नाही याचा अर्थ काय माझं घरच माझ्याबरोबर प्रवास करत असतं मी घरातच असतो आणि घरच घर सकट घेऊन प्रवास करत असतो त्यामुळे मी घराच्या बाहेर पाऊलच ठेवत नाही तर ते जे पाठवलं त्याची पण गोष्ट आहे एक गोष्ट लौकिक गोष्ट आहे एक गोष्ट पारलौकिक गोष्ट आहे म्हणजे जसं कृष्णाने जन्म घेतला पण तिथे एक आई बनवली आणि एक वडील बनवले इनफॅक्ट दोन बनवले एक पण नाही बनवले एक देवकी वसुदेव एक यशोदानंद त्यांचे आई वडील नाहीत खरं म्हणजे तात्विकदृष्ट्या ते त्यांचे अंश आहेत आपण कसे अंश आहोत ते पण त्यांचे अंश आहेत ते जीव आहेत आपल्यासारखे पण ते परमसिद्ध नित्यसिद्ध जीव आहेत पण तरी पण भगवंताला लौकिक दृष्टीने पृथ्वीवरती अवतार घेण्याकरता एक माध्यम लागतं म्हणून ते मग द्रोण धरा मग पृष्णीगर्भ सुतपा आणि मग कश्यप आणि अदिती आणि उपेंद्र आणि मग देवकी वसुदेव आणि कृष्ण आणि मग रोहिणी आणि बलराम अशी व्यवस्था लागते त्यांना पण तत्वदृष्ट्या त्यांना याची काहीच गरज नाही तरी पण पृथ्वीच्या नियमाप्रमाणे ते आई बाबा घेऊन येतात प्रत्येक वेळी भाऊ बहीण घेऊन येतात आपले मोठे भाऊ घेऊन येतात छोटे भाऊ घेऊन येतात तसं एक पारलौकिक वर्णन असं आहे की बघा नीट ऐका सगळ्या गोष्टी या तुम्ही लोक भक्त आहात तर तुम्हाला सांगण्याची काही हरकत नाही गोष्टी या पारलौकिक गोष्ट कशी यमुना म्हणे भगवंताचा आदेश जेव्हा मिळाला की तुम्हाला जायचं आहे तर लगेच यमुना निघाली 1,00,000 सोनेरी चक्र ज्या रथावरती आहेत करोडो सोन्याच्या घंटा ज्या रथावर लागलेल्या आहेत रथचढीत अलंकार लागलेले आहेत दिव्य प्रकाश आणि उद्भासित असा जो म्हणजे शेकडो एकर ची भूमी असलेला रथ आहे आपलं कसं कार असते किती असतं स्क्वेअर फीट कार आपली 25 स्क्वेअर फीट 30 स्क्वेअर फीट मॅक्सिमम मोठी असेल तर 40 स्क्वेअर फीट ते म्हणजे घोष लिमोझिन झाली लिमोझिन मारुती असेल तर किती 25 स्क्वेअर फीट 20 स्क्वेअर फीट असे सगळे इथे एक पिशवी तिथे पण एक पिशवी डोक्यावर एक पिशवी ब्रेक मारला की वाघच्या पिशव्या डोक्यावर असं आपलं वाहन असतं हे वाहन शेकडो एकर इच्छेप्रमाणे वाढणारं आणखीन जर कोणी आलं तर आणखीन जागा होऊ शकते ते कसं होतं पुष्पक विमान प्रभू रामचंद्र निघाले आणि सगळे माकडं अशी ते म्हणे काय यांच्या मनात काय, म्हणजे त्यांना पण यायचंय. किती? 1,60,00,000. लगेच पुष्पक विमानाला असं मनाने आदेश दिला की असं विस्तारित झालं आणि 1,60,00,000 माकडं आली त्याच्यामध्ये. आम्हाला पण बघायचं आहे राज्याभिषेक. त्याच्यावरती आली पुष्पक विमानावरती, तरी पण अशी थोडा म्हणतात आता काय, ते त्यांना बायकांना पण घेऊन जायचं आहे. त्यांच्या बायका म्हणतात आम्ही झालं, आम्हाला नाही घेत. बरंच विस्तार केला त्याचा, मी बायकांना पण घेतलं. म्हणजे काय, आपली कार जर समजा 4 लोक आहेत तर 6 लोक कमवू शकतो, पण 15 लोक कमवू शकत नाही ना गाडीत. त्या ती तेवढीच आहे गाडी ती, पण हे असं नाही, अनंत विस्तार. तर असा रथ घेऊन यमुना देवी निघालेली आहे. तिच्या करोडो सख्या ज्या आहेत यमुनेच्या, त्या पण त्या रथावरती आहेत, सुसज्ज, अगदी सुलंग सुवस्त्र विभूषित, सालंकृत, अलंकारनी सुशोभित, तेजस्वी अशा देवी त्याच्यामध्ये यमुना देवी विराजमान. आणि ते तिकडून निघाली आहे गोलोक वृंदावनातून दिव्य रथात बसून. मग तिकडून निघाल्या, मग त्याच्यातून वैकुंठाच्या ब्रह्मज्योतींना प्रवास करून त्या दिव्य जगताच्या सीमेवरती आल्या. तिकडे विरजा नदी आहे, तिला क्रॉस करून ते महत्त्वाच्या जो अंधकार आहे त्याच्यामध्ये प्रवेश केला. मग त्यामध्ये ज्या ब्रह्मांडामध्ये कृष्ण जन्म घेणार आहे त्या ब्रह्मांडाला छिद्र पाडून तिकडून प्रवाहित झालेली आहे. आणि असं म्हटलंय की त्याचवेळी गंगा पण यमुनेबरोबर आपल्या रथातून प्रवाहित झालेली आहे देवी रूपामध्ये. आणि दोघांनी त्या वामन चरणरंध्राच्या मधून प्रवेश केलेला आहे. तिकडून ब्रह्मलोकामध्ये दोघे आलेले आहेत, पण ब्रह्मलोकाहून खाली 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 येत येत पृथ्वीपर्यंत आलेले आहेत. आणि पृथ्वीवरती मग ते विभागले गेले आहेत. आणि कालिंद पर्वतावरती यमुना आलेली आहे आणि गोमुखाच्या बद्रिकाश्रमापाशी गंगा आलेली आहे. आणि आपापल्या ठिकाणी त्या प्रकट झालेल्या आहेत, तोपर्यंत त्या अदृश्य होत्या. आताही तुम्ही जाल ना गोमुखाकडे तर गोमुखाच्या पलीकडे कोणाचं काय दिसत नाही. असं कुठून तरी पाणी येत आहे, पण कुठून येतं काय कळत नाही. म्हणजे मागे पण तुम्ही जाऊ शकत नाही, मनुष्य कोण जाऊ शकत नाही, विमान जाऊ शकत नाही, हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही. अशी ती दिव्य भूमी आहे. आपल्याला वाटतं की आपण जाऊ शकतो काय ते टेक्नॉलॉजी, पण नाही जाऊ शकत तिथे. आपण जे म्हणतो बद्रिकाश्रम जे आहे ना, ते आपली भूमी आहे, ती आपल्या इकडची भूमी आहे. खरं बद्रिकाश्रम आपल्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. तिकडे फक्त व्यासदेव गेले होते राहायला आणि त्यांचे शिष्य मध्वाचार्य वगैरे, पण मनुष्याला तिथे प्रवेश नाही, मनुष्य देहधारी जीवाला प्रवेश नाही. सांगायचा उद्देश असा आहे की तिकडे त्या विभाजित झाल्या दोन्ही बहिणी आणि मग त्या कालिंद पर्वतावरून यमुना वाहिली म्हणून ती कालिंदी यमुना झाली. आणि गोमुखातनं आली म्हणून ती गोगंगा झाली. तिची पण अशी कहाणी आहे. ते झालं पारलौकिक, म्हणजे दिव्य स्वरूपाने कशी आली. पण लौकिक स्वरूप काय आहे, सूर्याचं लग्न झालं, संज्ञा देवी, छायादेवी, उषादेवी खूप पत्नी आहेत त्यांच्या. तर एका पत्नीद्वारे त्यांना यमराज झाले, मग यमुना झाली दुसरी पुत्री म्हणून. तिला पण इथे यायला एक माता पिता लागले, सूर्य आणि त्याची पत्नी. ते झालं लौकिक स्वरूप. जसं कृष्णाचं कसं, ते दिव्य आहे, ते कसे कधी येऊ शकतात, परंतु त्यांनी आपण आईबाबा शोधले आपले. विष्णू आहेत ना, ते असे दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये असे प्रकट झाले देवतांच्या निवेदनानुसार. ते ब्रह्माजीला सांगत होते कंप्लेंट, असं असं आहे, हा रावण मला पाणी भरायला लावतो, हा रावण मला कसा काढायला लावतो, लादी पुसायला लावतो. असे देवता लोक कंप्लेंट करतायत ब्रह्माला, विचार करा तुम्ही. अशा एकदम अशा म्हणजे हीन कामांमध्ये रावणाने सगळ्या मोठ्या मोठ्या देवतांना मुद्दाम लावलं होतं, त्यांचा अपमान करण्याकरता, की बाबा तुम्ही झाडू मारा, तुम्ही फुलं तडून द्या, तुम्ही पाणी भरा, तुम्ही झाडू मारा, असं तिथे सगळे आपलं निवेदन करत होते ब्रह्माला. तर त्या क्षणी त्या अदृश्य सभेमध्ये, म्हणजे त्या सभेमध्ये अदृश्य रूपात विष्णू प्रकट झाले. फक्त ते देवतांना दिसत आहेत. मग त्यांनी परत देवतांनी त्यांना निवेदन दिलं. मग ते म्हणाले हो, आता मी तुमचं दुःख निवारण करण्याकरता येणार. आणि त्यांना फार समर्पकपणे असं आजूबाजूला पाहिलं, असं विष्णूने का पाहिलं, हे कोण आहेत योग्य आई बाबा बघण्याकरता त्यांनी आजूबाजूला पाहिलं. आणि काय पाहिलं, की दशरथ कौसल्या बसून पुत्रकामेष्टी यज्ञ करतायत. आणि लगेच त्यांनी सांगितलं देवता लोकांना की हे आईबाबा मला योग्य वाटतात, यांच्या पोटी मी येणार. आणि ते अदृश्य झाले. आणि ते अदृश्य झाले आणि इथून यज्ञामधून यज्ञपुरुष निर्माण झाला. हातामध्ये ते कलश खीर पायसम घेऊन आणि ते त्यांनी त्या यज्ञवेत्ता पुरोहित त्यांना दिले. त्यांनी ते म्हणजे कोण वैद्यवेत्ता पुरुष कोण यज्ञवेत्ता पुरोहित कोण ऋष्यशृंग ऋषी विभांडक ऋषीचा पुत्र रोमपाद ऋषींचा जावई शांताचा नवरा त्यांनी तो पुत्र कामिष्ठ यज्ञ केला होता. तर त्यांनी ते दशरथाला दिलं आणि ते म्हणाले तुम्ही ही तुमच्या बायकांना द्या तुम्हाला चार पुत्र होतील. तर सांगायचा उद्देश काय लौकिक पारलौकिक पद्धत देवाची यायची आणि प्रत्येक महान व्यक्ती किंवा देवता जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अवतार घेतात तेव्हा तेव्हा ते एका लौकिक पद्धतीने आणि एका पारलौकिक पद्धतीने येत असतात. उदाहरणार्थ हनुमानजी लौकिक पद्धतीने केसरी आणि अंजनीचे पुत्र आहेत. पारलौकिक दृष्टीने कोणाचे पुत्र आहेत ते शंकराचे अवतार आहेत. ते शंकर स्वतः शंकर आहेत ते आणि वायूच्या माध्यमातून सुद्धा आलेले आहेत ते. म्हणून वायुपुत्र पण आहेत शंकरपुत्र पण आहेत. याचा अर्थ अंजनी व्यभिचारिणी नाही आहे. हे सगळ्या दिव्य गोष्टी आहेत. या जगाच्या दृष्टीने त्या गोष्टी सगळ्या वाईट दिसतात परंतु दिव्य स्तरावरती या सगळ्या गोष्टी दिव्य गोष्टी आहेत. शंकराने ठरवलं की प्रभू रामचंद्र मनुष्य रूपात अवतार घेत आहेत तर मी मनुष्य म्हणून त्यांच्याबरोबर सोबत देऊ शकत नाही मला त्यांच्याहून खाली जाऊन त्यांच्याबरोबर अवतार घ्यायला पाहिजे मग म्हणून मी वानर बनेन. कळलं तुम्हाला काय ते त्यांना खबर मिळाली ना की प्रभूने आता निर्णय घेतला की आता मी येणार आणि रावणाने सांगितलं की देवता नाही ये नाही वो नाही किसी के हात से मेरा वध नाही होगा. पण मनुष्य आणि वानर जे आहेत ना त्यांना जरी सांगितलं पण नाही की मला ह्यांच्यातनं मारू नका म्हणून तर म्हटलं की हे आपल्या ब्रेकफास्ट आहेत रोजचे यांच्याकडनं काय भीती मला. म्हणून भगवंतांनी त्याच रूपात ठरवलं की मनुष्य रूपात येणार. म्हणून शंकर काय म्हणतात ते म्हणजे आराध्य भगवान आहेत तर मी कसं काय मनुष्य होऊन त्यांच्याबरोबर सोबत देऊ. त्यांच्या मोठा तर येऊ शकत नाही मी देवता म्हणून तर येऊ शकत नाही आहे तसा म्हणून येऊ शकत नाही मी मनुष्य येऊ शकत नाही मग मी वानर होणार. पार्वती म्हणाले मी कशी येऊ. मग ते म्हणाले की वानरांना आपली शेपटी खूप प्रिय असते तू मला खूप प्रिय आहेस मग तू माझी शेपटी बन. मग ती हनुमंत शेपटी जी आहे ना ती पार्वती आहे आणि हनुमंत स्वतः शंकर भगवान आहेत आणि ती पार्वती काय करू शकत नाही त्या एका शेपटीच्या माध्यमातून पूर्ण लंका जाळली हनुमंतने. तर तो जो आहे तो दिव्य मार्ग आहे शंकराचा येण्याचा आणि मग केसरी आणि अंजनी वगैरे हा लौकिक मार्ग आहे. कळलंच मला जाणार कसं काय ते. तर प्रत्येक आगमनाकरता एक दिव्य पद्धती असते आणि एक लौकिक पद्धती असते अशातला भाग आहे. तशा प्रकारे यमुना आली प्रथम पुत्र झाला सूर्याला तेव्हा त्याची बायको जी आहे ती मशी घाबरत आली होती कारण आपल्या एवढ्या मोठ्या प्रसिद्ध पतीचं एवढं मोठं तेज मी कसं काय सहन करणार माझी एवढी योग्यताच नाही की एवढं त्यांचं एवढं तेज मी झेलू शकेन. त्याची पत्नी म्हणून राहायचं आहे म्हणजे असं नाही लांबून दंडवत करायचं नाही आहे पत्नी म्हणजे निकट संपर्क. तर त्या संबंधातून ज्या भीत झाला संबंध त्यामध्ये म्हणाले हा संबंध भयाच्या पोटी झालेला आहे. तर हाता पुत्र जो होणार आहे तो भयाचं मूर्तिमंत प्रतीक होणार आहे. अख्खं जग त्याच्या प्रती भयभीत असणार आहे. यमराज त्याचं नाव पण कोणी काढत नाही आहेत परमभक्त 12 महाजनांमधले एक आहेत पण त्यांचं नाव नाही कोणी घेऊ शकत त्यांच्या दूतांचं पण नाव घेऊ शकत नाही एवढी लोकांना वाटतं की अभद्र चर्चा आहे ना. तर मग त्याला खूप दुःख झालं पत्नीला मग तिने पुढच्या वेळी आपल्या मनाची तयारी केली बा ठीक आहे अल्टिमेटली त्याची पत्नी आहे मी अल्टिमेटली त्याचे माझे पती आहेत त्यामध्ये आता आपण किती दिवस असं भांबावून राहायचं आहे मनाची तयारी केली पुढच्या वेळी छान संबंध झाला मग ते म्हणाले आता पुत्री होणार यावेळी आणि ती पुत्री नदी रूप असणार आणि त्या नदी रूपाच्या पुत्रीच्या जलामध्ये जो कोणी स्नान करेल तो मोठ्या भावाच्या भयातून मुक्त होईल. किती सुंदर किती छान है ना. यमुनेने पण एक दिवशी आपल्या भावाची मीटिंग घेतली. भाऊ बिझी खूप हाय पोस्टेड पर्सन अतिशय व्यस्त आणि बहिणीला खूप व्याकुळता भाऊ कधी भेटणार भाऊ एकदा भेटला आणि मग चर्चा झाली खाऊ घातलं आणि यमुना म्हणाली तुम्ही बाबा खूप क्रूर आहात काय तुम्ही शिक्षा देत लोकांना बाप रे तुमच्याकडे म्हणे एक उसाचं गुराळ आहे त्यात तुम्ही लोकांना घुसवता त्यांचा रस काढता पुन्हा त्यांना घुसवता मग एका ठिकाणी तुमचं म्हणे तुमच्याकडे लोखंडाचा तप्त रस आहे तो तुम्ही लोकांना पाजता बापरे, तुम्ही लोकांना तप्त लोखंडाच्या रसाच्या सुंदरी बरोबर मिठी मारवता, हा फटके मारता तुम्ही, बापरे तुम्ही किती दुष्टसारखं काम करता. तुम्ही मला एक वरदान द्या. हां काय वरदान देऊ? नाही नाही आधी द्या, दिलं म्हणून सांगा मग येते. नाही नाही खूप रिस्की आहे तुला असं म्हणणं. नाही नाही तुम्ही सांगा. हो ठीक आहे ठीक आहे. मग ते म्हणाले तुम्ही सगळ्यांना ना सगळ्यांना तुम्ही मुक्त करून टाका. ते म्हणाले शक्य नाही, तुझं जे काय वरदान मागते शक्य नाही. मग त्याने काय म्हटलं, ठीक आहे तू वरदान मागतेच आहे, तुझी पण इच्छा पूर्ण करणं माझा कर्तव्य आहे. तर यमद्वितीया कार्तिक महिन्याच्या प्रथम पक्षामध्ये म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी अमावस्या होती त्या पक्षामध्ये द्वितीया जेव्हा येईल त्या दिवशी जी व्यक्ती भावाला म्हणजे जी बहीण भावाला हात धरून माझ्या जळामध्ये यमुना जळामध्ये तुझ्या जळामध्ये आंघोळ करेल आणि मग बहिणीच्या हातचं जेवण जेवील त्या भावाला मी कधी हात लावणार नाही असं वरदान दिले. मग त्याच्यानंतर आणखी पण गोष्टी आहेत त्यामध्ये की जी व्यक्ती आता बघा जी व्यक्ती यमुनेमध्ये स्नान करते किती सुंदर कल्पना आहे बघा, किती सुंदर सुंदर विचार आहे. आपण कधीच विचार नाही करत म्हणे यमुनेमध्ये डुबकी मारणं म्हणजे यमुनेच्या जलामध्ये प्रवेश करणं म्हणजे यमुनेच्या कुशीत प्रवेश करणं म्हणजे आपलं अस्तित्व त्याच्या अस्तित्वामध्ये आतमध्ये गेलं आहे. आता काहीच नाही आहे, आपण जेव्हा डुबकी मारतो तेव्हा आपलं पूर्ण अस्तित्व जे आहे तिच्या आतमध्ये आहे, पाण्याच्या तिच्यामध्ये गेलं ते. तर म्हणे असं करणं म्हणजे यमुनेचा पुत्र बनणं किंवा पुत्री बनणं, यमुनेला आई बनवणं असा याचा दिव्य अर्थ होतो असं संत लोक म्हणतात. ब्रजवासी संत लोक पुन्हा जेव्हा डुबकी मारेल ना या भावनेने डुबकी मारा की मी यमुनेला आई म्हणून स्वीकार करत आहे. आणि जेव्हा तुम्ही यमुनेला डुबकी मारता आणि तिला तिची पुत्री किंवा पुत्र बनता तिला आई बनवता त्यावेळी आपल्या बहिणीच्या पुत्रापुत्रीला म्हणजे भाचा किंवा भाची झाली ना, भाचा किंवा भाची यमाची काय झाली भाची किंवा भाचा, तर भाची किंवा भाचाला यमराज स्पर्श करत नाहीत. म्हणून यमुनेला प्रिय व्हा, यमुनेला प्रिय व्हा, त्याच्या जळामध्ये पूर्ण डुबकी मारा. लांबून लांबून असं अंगावर पाणी नका घेऊ, प्रयत्न करा हात धरा, तरुण मुलांचे हात धरा. आपण जो वयस्क असो पाठदुखी असेल काही त्रास असेल तर तरुणांचे हात धरा आणि त्यात डुबकी मारा आणि यमुनेला विनंती करा हे आई मला पुत्र म्हणून स्वीकार कर. त्याच क्षणी तिथे यमराज नोट करतात की हा मनुष्य माझ्या बहिणीच्या कुशीत गेला, तिचा पुत्र आणि पुत्री झाला, आता या जीवाला मी हात नाही लावू शकत. किती कृपा आहे. यमुना आजही आहे, भले कुठे दिल्लीमध्ये मला मूत्र वाहत असेल काय फरक पडतो. तर असं करून जर शक्य असेल यमराजाचा जास वाचवणं तर जरूर डुबकी मारावी न संकोच करता. तसंच गोवर्धनाचा आगमन दिव्य पण आहे आणि लौकिक पण आहे, ते पण असेच निघाले आणि प्रस्थापित झाले. परंतु त्यांना तो मार्गक्रमण करण्याकरता जी काही आवश्यकता होती त्यात त्यांनी काय केलं, द्रोणगिरी आपले वडील म्हणून स्वीकारले आणि द्रोणगिरी हिमालयामध्ये त्यांचा जन्म झाला. असे हजारो योजना आकाशामध्ये दिव्य चमचमाट आणि तेजस्वी अशी जडीबुटी फळं फुलं असं सुंदर दिव्य वातावरण, त्याच्यामध्ये झरे, त्याच्यामध्ये गुफा, त्याच्यामध्ये बसायच्या जागा, त्याच्यामध्ये सरोवर, त्याच्यामध्ये किती सुंदर सुंदर वस्तू. म्हणजे एक साधू जीवन भक्त जीवन जगण्याकरता पूर्ण व्यवस्था त्या गोवर्धनामध्ये आहे. सामान्य जीवाकरता मला पिझ्झा ना मिळणार त्याच्यामध्ये, पण जे काय आहे दिव्य फळं फुलं सर्व वस्तू मिळणार. भक्ती भजन करण्याकरता अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था वातावरण तिकडे आहे. तर पुलस्त्य मुनी तिकडे फिरत होते, काशीचे होते ते पुलस्त्य मुनी शिवभक्त. आणि काशीमध्ये आजही पर्वत नाही आहे, काशी ही जमीन आहे पूर्ण फ्लॅट. तर त्या जमिनीमध्ये पुढे पर्वत नाही आणि पर्वत आणि पर्वत शिखर जे आहे पर्वत पायथा पर्वतामध्ये किंवा पर्वता शिखरावरती ध्यान धारणा भक्ती फार चांगली होते, एकाग्रता खूप छान लागते. तिथे अशी योजना असते कॉस्मिक अरेंजमेंट की आपली जी आपला जो जीव आहे सच्चिदानंद आत्मा जो आहे त्याला ध्यान लावणं फार सहज शक्य होतं. अशी व्यवस्था नदी किनारी सरोवर किनारी समुद्र किनारी उपवनामध्ये देवाच्या मंदिरामध्ये तुळशी वृंदावनासमोर भक्तांच्या समूहामध्ये तीच अनुकूलता प्राप्त होते. ती अनुकूलता एका ठिकाणी पर्वतामध्ये प्राप्त होते. त्याला वाटलं अरे वा आपल्या तिकडे पर्वत नाही आहे, आपण याला घेऊन जाऊ, तिकडे स्थापन करू, त्याच्यावर भजन करू एकांतामध्ये. म्हणून त्याने वडिलांना सांगितलं आणि गोवर्धन जबर निघाले आणि गोवर्धनांनी एक अट घातली, तुम्ही मला घेऊन जाल खरं पण जिथे ठेवाल तिकडेच मी बसणार. म्हणजे त्यात काय मोठं, तेवढा ग्लास समजा. मी म्हटलं मला द्याल का जरा, मला रस्त्यात ग्लास नाही पाहिला, त्यामुळे रस्ता हा ग्लास आहे ना, कुठेच स्टेशनवरती धुवायचा नाही, कुठेच तिथे ट्रेनमध्ये धुवायचा नाही, असं नेहमी आपल्या बॅगेत ठेवायचा. ती बॅग पण अशी बेत बर्थवर ठेवायची, कुठेही हा जमिनीवर लागता कामा नाही, अशी तुमची अट आहे. मग ठीक आहे, हे काय एवढं काय मोठ्या गोष्ट, कुठेतरी ठेवी माझ्या खिशामध्ये, सहज गोष्ट ना असं. तर ते एवढे मोठे ऋषी होते की त्यांनी सांगितलं की काय काय, मी तर असं काय एखादा भूछत्र असं ना भूछत्र, त्या भूछत्राप्रमाणे असं छोट्या छत्रीप्रमाणे मी ते उचलून सहज घेऊन जाईन. असं एखादा बाळ कसं खेळलं घेऊन फिरतो ना, तसं मी घेऊन जाईन. एवढे मोठे सिद्ध होते ते ऋषी. त्यांनी अक्षरशः एका छोट्या हलक्या कापसाच्या बॉलप्रमाणे तो उचलला पर्वत आणि ते सहज निघाले एकदम सहज. किती मोठी गोष्ट आहे बघा. वृंदावन जेव्हा आलं ना रस्त्यामध्ये ऑन द वे, तेव्हा गोवर्धनाची जी भक्ती आहे, ब्रजभक्ती, कृष्णभक्ती, ती इतकी उत्संबळून आली की त्या भक्तीच्या उत्संबळण्याच्या प्रभावामुळे त्या परमयोगी पुलस्य मुनींच्या मध्ये लघुशंका वेग निर्माण झाला, जो त्यांना कधीही त्रास देत नाही. त्यांची योगसिद्धी अशी आहे की त्यांना कधीही क्षुधा वेग, हां तृष्णा वेग, निद्रा वेग, लघुशंका दीर्घशंका वेग कधीही त्रस्त करत नाही. फुल कंट्रोल, फुल नियंत्रण. तर त्या योगी व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध लघुशंका वेग होणं शक्यच नाही, अशी योगी. परंतु हे सगळे सिद्धीविद्धी जी आहे ना, भक्ती सिद्धी योग विग जी आहे, त्याच्यासमोर ते भक्तीसमोर टिकू नाही शकत. भक्तीच्या वेगासमोर हे सगळे सिद्ध योग जे आहेत सगळे तुच्छ आहेत. त्यामुळे त्या परमसिद्ध योगाला पण लघुशंका वेग आला, इतका लघुशंका वेग आला की मग काही असं सुचत नाही. काही गोष्टी अशा असतात ना, भूक लागली की आपला सगळं आपण विसरून जातो, पहिलं खायला द्या. तहान लागले की पहिलं खायला द्या. झोप आले की आपण वेळा होतो की आपलं झोपले काहीच समजा, खूप झोप येत आहे. प्रभूजी एक चांगली कथा सांगा. अरे कशी सांगू, झोप येते मला. झोप अशी असं ओव्हरवेल्मिंग असते. ज्ञान किती असेल, इच्छा किती असेल, तर झोपेचा वेग आला की कोणी कथा पिता सांगू शकत नाही. आणि जरी बसला सांगायला तिकडे झोपून जाणार. ही विल गो टू स्लीप ड्युरिंग कथा ओनली. आणि वेगच असे आहेत. तर असे वेग ओव्हरवेल्मिंग, विभोर करणारे वेग, त्यातला एक वेग त्याला बाधला आणि सगळं विसरून गेलं तो की मला हे ठेवायचं नाही आहे, अमुक आहे, हे नियम आहे, शर्त आहे, अट आहे, सगळं विसरून गेले. आणि लगेच ठेवलं म्हटलं आत्ता एका मिनटात आलो आणि गेले. लघुशंका विसर्जन केलं, आंघोळ केली, प्रार्थना केली, शुद्ध होऊन परत आले आणि गोवर्धन तिकडून काय उठे ना. बघा हे ऋषी खूप चिडले, म्हणे एवढं माझं लघुशंका वेग मी काय करू, म्हणून मी काय करू. तुम्ही नियम तोडला, मी थोडी नियम तोडला, मी कुठे म्हटलं मला खाली ठेवा. मी असं म्हटलं होतं का मला खाली ठेवूनच करा. तुम्ही काय करू शकला असतात, मला कुठे, तुम्ही सिद्ध आहात ना, तुम्ही काय करू शकता. पण तुम्ही जे काय केलं त्याचा परिणाम असा आहे की मी नाही इथून आणणार. मग त्या महासिद्ध योग्याने प्रयत्न केला, आपल्या पूर्ण बळाने त्याला उचलायचा प्रयत्न केला. पण ते ज्यांनी त्यांना एका फुलाच्या गोळ्याप्रमाणे आणलं उचलून, इतकं हलका, त्याचा एक इंच पण हल्ला नाही. म्हणजे भक्तीचं बळ जे आहे ते योगाच्या बळापेक्षा अतिशय प्रचंड महान आहे. तिथे भक्ती योगाने अष्टांग योगाला परास्त केलं, पराभूत केलं. केवळ भावनेने, काही मंत्रतंत्र काय केलं नाही त्यांनी, काही मंत्र म्हणून काही अनुष्ठान नाही केलं. तिथे फक्त असा विचार केला की ही हे माझं गंतव्य स्थान आहे, इथे मला माझ्या प्रभूंची सेवा करायची आहे, इथे माझे प्रभू येणार आहेत, त्याच्याकरता मी वरून खाली आलेलो आहे, हे माझं लास्ट स्टॉप आहे, याच्या पुढे कोणी स्टॉप नाही माझ्याकडे, तिकडे प्रवास पण नाही, स्टॉप पण नाही. फक्त ही उत्साहून इच्छा आली जाईल, फक्त इच्छेच्या प्रभावामुळे ते योगी तिथे पराभूत झाले, नेस्तनाभूत झाले. मग चिडले शेवटी, त्यांनी शाप दिला की तू रोज एका तिळाच्या आकाराने जा जमिनीत जाशील. म्हणजे मंजूर आहे मुझे, आय डोंट केअर. एका आंब्याच्या आकाराने द्या, एका तिळाच्या आकाराने द्या, किंवा फणसाच्या आकाराने द्या, जमिनीत जायचा शाप तयार आहे मला, मला काय फरक नाही पडत. भक्त लोक भगवंताच्या करता काहीही त्रास सहन करण्यास तयार असतात, कितना भी कष्ट तो, ते रेडी. म्हणा ना तुम्हारे लिए कुछ भी असं भगवंताकरता काही आम्ही करू शकतो सिद्ध केलं त्यांनी. अशा अनेक गोष्टी आहेत की भक्ती ही कशी सर्वश्रेष्ठ आहे आणि अशा अद्भुत मार्गाने अद्भुत लौकिक मार्गाने गोवर्धन आपल्या ठिकाणी येऊन विराजमान झाले सत्ययुगामध्ये. अजून खूप वेळ आहे कृष्णाला यायला पण त्यांना राहत नाही. कसं असतं ना खरा सेवक कसा असतो आपल्या सेवेच्या ठिकाणी वेळेच्या आधी हजर असतो एकदम रेडी असतो वेळेच्या आधी येऊन सेटल होऊन रेडी असतो की माझे जो स्वामी जेव्हा येतील तेव्हा आम्ही सेवेकरता तत्पर आणि तयार असलं पाहिजे. अरे मी आंघोळ बाकी अरे माझं अजून जरा पातळी बाकी असं नाही. ॲट दॅट टाईम त्याच्या बिफोर टाईम भक्त रेडी आहे भगवंताकरता. दिस इज भक्त. मालकाच्या आधी येऊन सर्व तयारी करून म्हणजे आपल्याला झोपेचं झोप काढून प्रातर्विधी करून आंघोळ करून कपडे घालून तिलक लावून सर्व करून रेडी बिफोर टाईम दॅट इज डिवोटी. तसे ते सत्ययुगामध्ये ऑलरेडी येऊन तिथे बसलेले आहेत बघा तुम्ही. तर हे पारलौकिक मार्ग आणि लौकिक मार्ग अशा प्रकारे ही भूमिका तयार झाली हे वातावरण निर्मिती झाली. वृंदावन आलं गोवर्धन आले यमुना आली सगळे लोक वाट बघतायत म्हणून ती यमुनाशी उसमळत होती. खूप वाट बघितली तिने पण असं नाही की ते पण असे ऑन द स्पॉट असे भगवंत यायच्या 5 मिनटं आधी पोचले असं नाही. ते पण आधीच रेडी आहे आणि मग आले भगवंत सगळ्या वातावरणात ती जाणीव झाली की भगवंतांनी अवतार घेतला म्हणून ती अशी तिकडून उसमळायला लागली. आणि जेव्हा ते बाहेर आले वसुदेव तिला घेऊन आणखीन उसळली. कसंही करून आपल्या स्वामींच्या आपल्या नाथांच्या चरणाचा स्पर्श झाला पाहिजे म्हणून ती उसळून आली. सही वातावरण निर्मिती ही कृष्णांच्या अवतरणाकरता खूप आवश्यक आहे. पार्श्वभूमी लक्ष्मीदेवी त्याच्या आधी जाऊन सर्व समृद्धी निर्माण केली सर्व वातावरणामध्ये. 6 ऋतू एका वेळी प्रकट झाले. रात्रीच्या वेळी मंत्र उच्चार आणि स्वाहा आहुती अर्पण केल्या गेल्या. पक्षी रात्री उठून सुंदर गीत गायला लागले. मध्यरात्री देवता लोक देवऋषी आपल्या जहाजा विमानामधून पुष्पवर्षाव करतायत. चंद्र अष्टमीचा पूर्ण झाला आणि भगवंत अवतरित झाले असे आपले भगवंत आहे. कशा करता करता एवढा व्याप याला बोलवलं त्याला लौकिक त्याला पारलौकिक यमुनेला हे ते वृंदावन किती गोष्टी कशा करता करतात ते तुम्हा आम्हाला कृपा करण्याकरता करतात. एवढा उपद्व्याप तो खरा उपद्व्याप नाही आहे पण आपण विचार करायला पाहिजे की आपल्याकरता करतायत म्हणून तो उपद्व्याप आहे. त्यांच्याकरता करत नाही ते त्यांच्याकरता तिथे भरपूर सुख आहे तिथे काही कमी नाही आहे तिथे यायची गरज पण नाही आहे. पण आपल्याकरता म्हणून ते एवढा मोठी योजना एवढा मोठी उपद्व्याप करतात की आपण त्यांच्याकडे बघावं आकर्षित व्हावं त्यांचं व्हावं त्यांच्याकडे जायची इच्छा करावी म्हणून ते आतुरतेने आपल्याला किती आतुरता आहे त्याच्या करोडपतीने आतुरता त्यांना आहे आपण ह्यांना घेऊन जाऊया अशी त्यांना आतुरता आहे. बघा विचार करा गोष्टी घ्या काय जन्माष्टमीचा अर्थ काय आहे. भगवंताची आतुरता आहे ती आपल्याप्रती भगवंताची करुणा भगवंताचं प्रेम आपल्यावरती त्याचं एक प्रकटीकरण आहे ते सो मॅनिफेस्टेशन ऑफ हिज करुणा ऑन अस. त्याला आपण प्रतिसाद द्यायला पाहिजे त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि ती प्रतिसाद जी आहे ती आपली आंतरिक प्रतिसाद आहे आत्म्याचा प्रतिसाद आहे की तुम्ही आमच्याकरता एवढे कष्ट घेतले आम्हाला प्राप्त करण्याकरता आम्हाला नेण्याकरता आम्ही काहीतरी तुम्हाला देणार प्रतिसाद म्हणून. ते प्रतिसाद काय आहे भगवत नामाचा जप आहे भगवत सेवा वैष्णव सेवा आहे 4 नियम पालन आहे शास्त्र अध्ययन आहे कथा श्रवण आहे यात्रा करायचं हे आपल्या त्यांच्याप्रती जी आपली कृतज्ञ भावना आहे ती व्यक्त करण्याचं साधन आहे. ते आपलं प्रेम दाखवण्यात काहीच कमी करत नाही आहेत. आपण सुद्धा त्यांना प्रतिसाद देण्याकरता काही कमी करता कामा नाही. त्यांनी इतक्या लीला केल्या आपल्याकरता आपल्याला तारण्याकरता वाचवण्याकरता आपल्याला म्हणून जन्माष्टमी वर्षातून एकदा साजरी करायची नसते ती दररोज साजरी करायला पाहिजे. एव्हरी डे त्यांच्या नावाचा जप करून त्यांनी एकेकाळी केलेल्या करुणेची आठवण करून दररोज आपल्याला ते नामस्मरण करून जन्माष्टमी साजरी करत राहायला पाहिजे. एकाग्र चित्ताने नामस्मरण नाम उच्चारण करून त्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद देणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा त्यांचं जे प्रयोजन यायचं आहे एवढं जी व्याप केला त्यांनी ते सफल होईल. त्यांचं काय असफल नसतं
आपल्या बाबतीत ते असफल किंवा सफल असतं, आपण नाही लाभ घेतला तर आपण असफल करून टाकतो, पण त्यांचं अभियान यशस्वीच आहे. आपण ते त्यांचं अभियान जे आहे ते आपल्याकरता यशस्वी करून घ्यायचं आहे. वी हॅव टू मेक इट सक्सेसफुल फॉर अस, इट इज ऑलरेडी ग्लोरियसली सक्सेसफुल. वी हॅव टू मेक इट सक्सेसफुल बाय रिस्पॉन्डिंग, प्रतिसाद देऊन, त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न करून, निस्वार्थ भक्ती करून, त्यांचं नामस्मरण करून, त्यांची हरिकथा, त्यांची कथा ऐकून आपण त्यांचं हे अभियान जे आहे ते सफल करायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक यू व्हेरी मच. हरी बोल. वेळेचा या जगात नेहमीच अभाव असतो. मला असं वाटत होतं की आता मी कथा सुरू करत आहे, त्याने मला इंडिकेट केलं की आता संपवा. आपण म्हणतो एवढे बोलून आता माझं भाषण मी सुरू करतो. तुम्ही म्हटलं की आता एवढे बोलून माझं भाषण मी संपवतो. तुमच्या मनामध्ये पुढच्या कथेची उत्कंठा निर्माण करून माझी कथा मी संपवतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.